नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर देता. मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदला उपरांत आदले मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच काणकोणचे आमदार आणि आदले सभापती रमेश तवडकर हांचो काल सोपुतविधी सुवाळो झालो. गोयचे राज्यपाल अशोक गजपती राजू आणि नवनियुक्त मंत्र्यांक मंत्रीपदाचो आणि गोपनियतेचो सोपूत दिलो.
हांव दिगंबर वसंत कामत देवाचो सोपूत घेता की कायद्यावरवी स्थापित झाला अशा भारतीय संविधानाविषयी हांव खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो. हांव भारताची सार्वभौमताय आणि एकात्मताय उन्नत राखतलो. हांव गोय राज्याचो मंत्री म्हणून म्हजी कामा निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निभायतलो.
दोघाय मंत्र्यांनी कोकणी भाषेत मंत्रीपदाचो सोपूत घेतलो.
हांव रमेश तवडकर देवाचो सोपूत घेता की कायद्यावरवी स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाविषयी हांव खरेली श्रद्धा निष्ठा बाळगितलो. हांव भारताची सार्वभौमताय आणि एकात्मताय उन्नत राखतलो. हांव गोय राज्याचो मंत्री म्हणून म्हजी कामां निश्चिन आणि शुद्ध बुद्धीन निभायतलो.
रमेश तवडकर हांणी राजिनामो दिल्या उपरांत सभापती पदाचे पदाधार रित्या उरला. माहिती आणि प्रसिद्धी खात्यान आयोजित केली सरकारी अधिकाऱ्यां खातीर 2 दिसांची प्रशिक्षण कार्यशाळा काल परवरीच्या कवटिल्य लेख भवनातल्या रेखा संचालनालयाच्या प्रशिक्षण सभागृहात सुरू झाली. दरेका सरकारी खात्यान अधिकृत सरकारी दूरध्वनी निर्देशिका ऑनलाईन कशी अद्ययावत करची हाचेर वेगवेगळ्या मॉड्युलांचो आसपाव या प्रशिक्षणात केला. राज्य सरकाराच्या खात्याविषयी माहिती, संबंधित खात्यांच्या दूरध्वनी क्रमांकाचेर तांचो पत्तो, संकेतथळ, ईमेल आयडी सयत ऑनलाईन सोद घेवपाची सुविधा दिवपा खातीर माहिती आणि प्रसिद्धी खात्यान हालीच राज्या खातीर ऑनलाईन दूरध्वनी निर्देशिका अर्ज तयार केला. ही ई टेलिफोन निर्देशिका सामान्य नागरिकांक वेगवेगळ्या सरकारी अधिकारी, सरकारी खाती, निम सरकारी खाती, महामंडळां आणि स्वायत्त संस्थांकडून संबंधित ऑनलाईन संपर्क माहिती सहजतेन मिळवपाक एक माची असतली. राज्यातल्या उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी इन गोवा अकादमीन 2025-26 शिक्षणिक वर्षा खातीर आयोजित केल्या फिल्म निर्मिती कार्यशाळेत वांटो घेवचो अशे शिक्षण संचालक शैलेश जिंगडे यांनी आवाहन केला. दरेक कार्यशाळेचो काळ 5 दिसांचो असतलो आणि दनपारा 2 ते 5 मेरेन जावपी ह्या कार्यशाळेच्या दरेका गटात 35 ते 40 विद्यार्थ्यांक वांटो घेवपाक मेळटलो अशी माहिती ताणी दिल्या. 5 दिसांची फिल्म निर्मिती कार्यशाळा पुराय करपी विद्यार्थ्यांक सहभाग प्रमाणपत्र मेळटले अशे शिक्षण संचालनालयान जारी केल्ल्या पत्रकात म्हळा. सहकार खाते 23 ते 25 ऑगस्ट मेरेन फोंडेच्या पोन्या बस स्टँडावेल्या श्री झरेश्वर भौशीक गणेशोत्सव मंडळ सुवातेर चतुर्थी बाजार घडून हाडटा. हो चतुर्थी बाजार बचत गटांक आपली उत्पादनां एकाच पाख्या खाला प्रदर्शित करपाची आनी उपक्रमांक प्रोत्साहन दिवन एकमेकांकडेन वळख करपाची आनी एकमेकांकडेन संवाद साधून आपल्या वेवसायीक उपक्रमांचो प्रचार करपाची संद दितली. 23 ऑगस्टाक सकाळी 9 वरांचेर स्थळार नोंदणी सुरू जातली. सहकार आणि उदक संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर 23 ऑगस्टाक सकाळी 10 वरांचेर चतुर्थी बाजाराचे उक्तावण करतले. उत्सवाच्या वेळार भक्त आणि प्रवाशांचा सुटसुटीत आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करपा खातीर भारतीय रेल्वेन 380 गणपती खाशेली गाडयो जाहीर केल्यात. महाराष्ट्र आणि कोकण वाठारात उत्सवी प्रवासाची व्हड मागणी मतीत घेऊन मध्य रेल्वे चडांचड 296 सेवा दितले असे रेल्वे मंत्रालयान निवेदनात म्हळा. अस्तंत रेल्वे 56 गणपती स्पेशल रेल्वे, कोकण रेल्वे 6 आणि दक्षिण पश्चिम रेल्वे 22 रेल्वे चलतले. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर मेरेन गणपतीची पूजा करतले. राज्य ज्येष्ठ फिडे मानांकन बुद्धिबळ सर्तीत देवेश नायकान 8 गुणांसयत सर्त जिंकल्या. त्यांनी सर्तीत 1 हार घेऊक ना, 7 जैत आणि 2 बादाबाद खेळ झाले. ऋषिकेश परबाक उपवस्तात पण फावो झाले. तिसरी सुवात रुबन कुलासोक जाल्यार 34 सुवात चैतन्य पाटीलान जोडली. फादर आग्नेल परोडा युथ क्लबाचो 2-0 अशा गोल फरकान पराभव करून नावेळी स्पोर्टिंग क्लबान युनियन ऑफ चिंचोळे विलेजर्सान आयोजित केल्या फादर ब्रुनो लैताव यादस्तीक आंतरग्रम उपांत्यपूर्व सर्तीच्या फेरयेत प्रवेश मिळला. पणजी वेळच्या नोंद केल्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 30.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 24 डिग्री सेल्सियस नोंद झाला. फुडले काही दिवस हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता आणि वारे वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हावतले. ताचो वेग 60 किलोमीटर इतलो वाढू येता. देखून नुस्तेमारांनी या काळात खोल दर्यात वचचे न्हय असे वेधशाळेन कळीत केला. तशेंच हवामान खात्यान कांय सूचना दिल्यात. ह्या पावसाच्या दिसांनी दृश्यताय खराब जावन वाहनां बंद पडू येतात. रस्त्याचेर उदक सांठून येरादारीची घसमटी जावन परिणामी प्रवास वेळ वाडपाक शकतात. झाडां पडप, वीज पडप, कच्च्या घरांचे आनी झोपड्यांचे लुकसाण जावप, भूस्खलन, चिखल अश्यो घडणुको जावं येतात तेन्ना सतर्कताय बाळगुची. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.